अभिजात मराठी आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात अभिजात
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली
मराठी।
श्रोते हो नमस्कार। अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, बृहन महाराष्ट्र मंडळे ही महाराष्ट्राबाहेर मराठी भाषा संस्कृती यांच्या प्रचार प्रसाराचंही काम करतात आणि मराठी बांधवांना मराठी भाषिक असल्याच्या या समान धाग्याने जोडून ठेवतात। महाराष्ट्र साहित्य सभा इंदोर या संस्थेचे अध्यक्ष अश्विन खरे सर आज आपल्याकडे आलेले आहेत। सर नमस्कार।
नमस्कार
सर। महाराष्ट्र साहित्य सभा ही संस्था इंदोरमध्ये कशा प्रकारचं काम करते, तिचा इतिहास काय आहे, तिची स्थापना कधी झाली, याविषयी आम्हाला थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल।
महाराष्ट्र साहित्य सभा इंदूर हे मध्य प्रदेशाची सांस्कृतिक राजधानी जिला आम्ही म्हणतो ते आहे, सांस्कृतिक घर जे आहे ते आहे इंदोरचं। आणि इंदोर मध्ये माळवाचं मेन शहर जे आहे माळव्यातील ते आहे। 1772 मध्ये ज्यावेळेस सगळे आपण लोक मराठा साम्राज्याच्या विस्तारासाठी बाहेर निघालो होतो, महाराष्ट्राच्या बाहेर उत्तरेकडे निघालो होतो, त्यावेळेस अनेक कुटुंब इथे स्थापित झाले या भागामध्ये। म्हणून तेव्हापासून मराठी भाषा त्यांच्याच बरोबर आली, त्याच्याचबरोबर मराठी संस्कृती पण आली। हे सगळं होत असताना पहिल्यांदा जेव्हा सुभेदार मल्हाररावांना माळव्याची सुभेदारी दिली गेली होती तेव्हापासून इंदुरामध्ये मराठी भाषेचा विस्तार झाला। विस्तार झाला या बरोबर बोलण्याबरोबर हे सांगू शकतो की राज्यकर्त्यांची पण भाषा मराठी होती। इथले सगळे राज्य व्यवहार मराठी भाषेतच व्हायचे। हे सगळं चालू असताना ही झाली पूर्वपीठिका। पण याच्यानंतर असं नाही की आपल्या इथे भाषा करता कामं करत नव्हते, साहित्याकरता कामं करत नव्हते, व्यक्तिगत आपल्या आपल्या स्तरावरती लोक कामं करत होते। पण 20व्या शतकातलं असं मी म्हणेन तर दुसऱ्या दशकांमध्ये म्हणजे 1915 सुमारे एक अशी चर्चा चालली होती की एक संस्था हवी ज्याच्या अंतर्गत आपण मराठी भाषेचा विस्तार, त्याचं जोपासना, नवीन पिढीला आपण मराठी भाषेशी गोडी लावलो, या सगळ्या दृष्टिकोनातून इथलचे सरदार किबे आणखी इथलचे राज्यकर्ते होळकर या सगळ्या लोकांनी बरोबर येऊन एक इथले आमचे संपादक होते आपते साहेब, त्यांचे आनंद नावाची पत्रिका होती, त्यांनी पण पुढाकार घेतला। मग घाटे साहेब होते, त्यांनी पण पुढाकार घेतला। असे काही मातब्बर मंडळींनी गोळा होऊन एक संस्था म्हणजे सप्टेंबरची ही आहे, सप्टेंबर 1915 मध्ये या संस्थेची स्थापना करायचं ठरवलं। म्हणून एक जंगी बैठक त्या काळामध्ये बोलवली होती, त्याच्यामध्ये मराठी भाषेवरती प्रेम करणारे, मराठी भाषेवरती काम करणारे आणि ग्रंथ लिहिणारे लोक गोळा होऊन महाराष्ट्र साहित्य सभा या संस्थेचं स्थापना झाली। हे मी आधी तुम्हाला आधी 1915 सांगितलं, त्याचप्रमाणे 1915 ते 1926 हा जो कार्यकाळ आहे त्याच्यामध्ये एक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन इंदुरामध्ये घडलं होतं 1917 या साली। त्या याच्यामध्ये राज्यकर्त्यांचाच आश्रय होता, त्या लोकांनी आम्हाला जेव्हा आश्रय दिला सगळ्या लोकांना तो चांगला कार्यक्रम इथे झाला साहित्य संमेलनाचा। त्या कार्यक्रमातून एक आणखीन एक गोष्ट निघाली की असे विखुरलेले आपल्याकडे ग्रंथ साहित्य भरपूर याच्यामध्ये आहे, म्हणून पुन्हा मदत घेऊन राज्याशयाची नवीन एक कल्पना आणखीन आली की या सगळ्या ग्रंथांना एका ठिकाणी एकत्रित करून वाचकांपर्यंत पोहोचवावं। कारण काही त्या काळातले मी आजही म्हणजे मी आजच्या तारखेमध्ये सांगतोय की अनेक महाराष्ट्रातून अनेक शहरातून आमच्याकडे ग्रंथांकरता मागणी येते। जे लोक रिसर्च करतात ना, संशोधनाचे कामं करतात, PhD करतात, ते स्टुडंट आमच्या इथे येतात आणि त्यांना ते ग्रंथ उपलब्ध होऊन जातात। म्हणजे तुम्ही विचार करा की 1885 पुस्तक घेऊन आमच्याकडे ग्रंथ अवेलेबल आहे आणि आजही आहे। आता मी पुन्हा जातो 1926 1926 या काळामध्ये आमच्या होळकर त्यांच्या राजकन्या होत्या, त्यांच्या मनामध्ये ही गोष्ट आली म्हणून ग्रंथालयाची स्थापना करायचं हे ठरवलं गेलं. त्याच्याकरता एक स्वतंत्र कमिटी बनवली, साहित्य सभेची एक कार्यकारिणी होती, पण त्या कार्यकारिणीला डिस्टर्ब न करता एक व्यवस्थाच्या हिशोबाने ग्रंथालयाची एक कमिटी बनवली आणि त्या कमिटीच्या अंतर्गत आम्ही पहिल्यांदा ग्रंथालयाची स्थापना केली. आता ग्रंथालयाची स्थापना केली तर जुने ग्रंथ नको, नवीन ग्रंथ पण हवे आणि त्यावेळेस लिखाण हे भरपूर प्रमाणामध्ये होत होते, प्रकाशन सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये होत होती. कारण एक उदाहरण सांगतो की 1934 शारदोत्सवाच्या अंतर्गत इथे शारदोत्सव सुरू केला होता त्या राजकन्यांनी, तर त्या शारदोत्सवाच्या अंतर्गत 80 ग्रंथांना पारितोषिक दिलं गेलं राज्याश्रयप्र, त्या हिशोबाने कामं पुढे चालली होती.
सर, या संस्थेमध्ये इतक्या कालावधीपासून इथं ग्रंथांची निर्मिती होते आहे, मग हे ग्रंथ टिकवण्यासाठी किंवा वाचन संस्कृती वाढण्यासाठी टिकवण्यासाठी काही विशेष प्रयत्न केले गेलेत का किंवा आता करण्यात येणार आहे का?
1947 स्वातंत्र्याचं वर्ष, म्हणजे 1924 पासून आमच्या इथे शारदोत्सवाची एक बांधणी झाली होती. शारदोत्सव म्हणजे शरद ऋतूमध्ये होणारा एक साहित्यिक आगळावेगळा संमेलन. तर त्या याच्यामध्ये आधी म्हणजे कमी प्रमाणात व्हायचे, नियमित नव्हते, पण 1947 पासून शारदोत्सव पूर्ण रूपामध्ये सुरू झालं. शारदोत्सवात आम्ही काय करतो तर साहित्याकरता योगदान देणारे लोकांना पारितोषिक देतो. कथा, कविता, समस्यापूर्ती याच्यावरती आम्ही स्पर्धा घेतो. आता काळारूप भरपूर बदल झालेला आहे त्याच्यामध्ये, पण त्याच्यात तरी अजूनही आम्ही मुलांना, नवीन पोरांना, नवीन पिढीला मराठी वाचनाकरता आम्ही एक स्पर्धा घेतो. त्यांना एक वेळ दिला जातो, तेवढ्या वेळेमध्ये त्यांनी वाचून मराठी बोलावं, कारण बोलली जाईल, ऐकली जाईल तर ते कामही होईल.
खरंय सर, वेगवेगळ्या स्पर्धांमुळे ही मुलं किंवा जे मराठी भाषिक आहे, प्रेमी आहेत, ते आकर्षिले जातात आणि एखादी कौतुकाची थाप असते किंवा छोटं बक्षीसही असतं, ते आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवतं, प्रेरणा देतं, हे खूप छान असतं. सर, आपण सगळ्यांनी याचा अनुभव आयुष्यात कधी ना कधी घेतलेलाच असेल. तर आता महाराष्ट्र साहित्य सभा इंदोर ही फक्त साहित्यविषयक कार्य करते की त्या व्यतिरिक्त इतरही काही उपक्रम राबवते?
मूळ रूपामध्ये महाराष्ट्र साहित्य सभा मराठी नुसतं साहित्य आपण प्रत्येक याच्यामध्ये असतं ना. तुम्ही कोणतेही स्पर्धा घ्या, कोणतेही कार्यक्रम करा, साहित्य आणि संस्कृती हे दोन्ही एका दुसऱ्याचं अनुरूपच आहे एका दुसऱ्याला. व्यक्तीला माय बोली आपली मातृभाषाच्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त प्रेम असलं पाहिजे. त्याच्याकरता आम्ही आमच्या इथे एक पाळून ठेवलेला आहे, एक नियम आता घरामध्ये सुद्धा ठेवलेला आहे की घराच्या आत जर बोलायचंय तो मराठी आपल्या मातृभाषेमध्येच बोलायचं, घराच्या बाहेर तुम्ही व्यवहाराकरता इंग्रजी, हिंदी कसं प्रयोग करू शकता. पण असं करताना महाराष्ट्र साहित्य सभा जे आहे ते या गोष्टीची दखल जरूर घेते की शारदोत्सव नुसताच एक कार्यक्रम नाहीये, हे एका प्रकारे साहित्य संस्कृती करता एक महायज्ञ असतो. त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टी सामील असतात, लिखाणही सामील असतं, सुरुचीपूर्ण वाचनही असतं, ऐकणंही असतं, गाणंही असतं, नाट्यशास्त्र पण असतं, सगळं असतं त्याच्यामध्ये. तर ते 1.5-2 महिन्याचा आमचा हा महाराष्ट्र साहित्य सभेचा स्वतःचा प्रकल्प आहे. पण आता जसं मी ग्रंथालयाबद्दल पुन्हा येतो की ग्रंथालयाबद्दल आजच्या तारखेमध्ये आमचं इंदूरमध्ये जिवंत लायब्ररी, ग्रंथालय ज्याला मी म्हणू शकतो, जिवंतचा अर्थ की ज्याच्यामध्ये येणारे रोजचे आमचे वाचक, तिथे पुस्तक अदला बदली करायकरता येणारे लोकांची संख्या अजूनही तिथे सातत्याने येतात लोक. आता शहर विस्तारित झालेलं आहे, भरपूर लोक शहराच्या बाहेरच्या बाजूला परिसरामध्ये राहायला गेलेली आहे. तर महाराष्ट्र साहित्य सभा हे जुन्या काळातलं तोफखाना क्षेत्र, ज्याला आम्ही आधी म्हणजे पुण्याचं सदाशिव पेठ म्हणू शकतो, असं त्याच्या जवळच हे ग्रंथालय होतं, त्या कारणी मराठी भाषी लोक राहत होते. पण आता सगळे विखुरले गेले तरी सुद्धा हे ग्रंथालय जिवंत आहे. आणखीन आजच्या तारखेमध्ये आमच्या जवळ इथे नवीन आणि जुनी पुस्तकं मिळून 19,000 पुस्तकांची संख्या आहे. त्याच्यामध्ये नाट्यशास्त्र पण आहे, त्याचे बाल विभाग पण आहे, त्याच्यामध्ये कथा, कादंबरी, ऐतिहासिक आमच्या इथे जास्त चालतो, ऐतिहासिक पुरुषांवरती जेवढे पण हे असतात, अनुवाद साहित्य आमच्याकडे भरपूर प्रमाणामध्ये आहे. या सगळ्या गोष्टी ग्रंथालयाला जिवंत ठेवतात.
सर, महाराष्ट्र साहित्य सभा इंदोर या संस्थेची सभासद संख्या किती आहे?
आजच्या तारखेमध्ये आमच्या इथे सभासद संख्या जी आहे ती 2000 जवळपास आहे.
खूप छान.
आणि 2000 असून पण येणाऱ्यांचे वाचक वर्ग, आता आपण जेव्हा नवीन टेक्नॉलॉजी बरोबर म्हणतो ते आजकाल मुलं वाचत नाहीये, लोक वाचत नाहीये, असं नाहीये, लोक वाचतात आहे. बृहन महाराष्ट्रामध्ये मराठी जोपासण्यासाठी जेवढे पण कामं करू शकतो, आता महाराष्ट्र साहित्य सभेने आत्ता पावेतो 3 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घडवलेले आहे. 1917, 1935 आणि 2001. म्हणजे मला असं तरी वाटतं की भारतामध्ये एका शहरामध्ये एकाहून जास्त किंवा कुठे ना कुठे एक आमचं इंदोरचं नाव राहील. अखिल भारतीय सहजी 3 वेळा साहित्य संमेलन घडलेलं आहे.
खरंच कौतुकास्पद आहे सर. शालेय सुट्ट्यांमध्ये मुलं मराठी साहित्याकडे आकर्षिले जावे यासाठी इंदोरमध्ये देखील काही विशेष प्रयत्न केले जात आहेत का?
आम्ही शारदोत्सव, जे शारदेची उपासना करता जो आम्ही हा कार्यक्रम करतो, ज्यावेळेस तो बनला होता त्यावेळेस शरद ऋतूच्या हिशोबाने बनला होता. आता आम्ही याला घेतलंय पोरांच्या हिशोबाने, पोरांचे शाळा, त्यांच्या परीक्षा, त्यांना डिस्टर्ब ना हो त्या हिशोबाने याचा जो बनवण्याचा म्हणजे आम्ही एक्सपिरियन्स करतो जो त्या हिशोबाने याचा निवडण्याचा काळ जो आहे तो जानेवारी ते फरवरी पर्यंत असतो.
सर, महाराष्ट्रातील लोकांकडून आपल्या काय अपेक्षा आहेत किंवा महाराष्ट्र सरकारकडून काही विशेष अपेक्षा आहेत का? आणि महाराष्ट्रातील साहित्याशी संबंधित लेखक कवी यांनी आपल्याकडे काही भेटी दिलेल्या आहेत का?
आमच्या इथे आचारी अत्यंतपासून घेऊन तर आजच्या तारखेपर्यंत आम्ही असं म्हणू तर भरत सासणेजी पर्यंत सगळे मातब्बर मंडळी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये, अतिथीच्या रूपामध्ये किंवा अध्यक्षच्या रूपामध्ये आमच्या इथे आलेले आहे. दरवर्षी 2 साहित्यकार आमच्या इथे येतात. मागच्या 3 वर्षामध्ये योगेश सोमण, अभिजित भडकमकर हे लोक होते. तर त्याच्या सर्वात पहिलं जे सुरू झालं होतं ते आचार्य अत्यंतपासून सुरू झालं होतं. तुम्ही मला जे विचारलं होतं की अपेक्षा काय असतात, तर अपेक्षा म्हणजे मी स्वतः जो अध्यक्ष आहे महाराष्ट्र साहित्य सभेचा आणि मागच्या 26 वर्षापासून इथे मराठी नियतकालिक श्री सर्वोत्तम नावाचं चालू आहे आणि हे नियमित निघतंय. 26 वर्ष झाले. आता बृहन महाराष्ट्रामध्ये मी असं सांगू शकतो की हैदराबादचा पंचधारा आणि त्याच्यानंतर सर्वोत्तम श्री सर्वोत्तम जे इंदोरचं आहे हे दोनच असे नियतकालिक आहे जे संपूर्णपणे नियमितपणे निघत राहतात, ते प्रकाशित होत राहतात. आणि याची आमची पाठक संख्या बृहन महाराष्ट्रात तर आहेच आहे पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. आमचे साहित्यकार दोन्हीकडे आहे.
श्रोते हो, आज आपल्याकडे महाराष्ट्र साहित्य सभा इंदोर या संस्थेचे अध्यक्ष अश्विन खरे सर आले आणि त्यांनी आपल्याला या संस्थेविषयी आणि संस्थेच्या घडामोडींमध्ये काय काय उपक्रम राबवले जातात याविषयी खूप छान माहिती सांगितली. सर, खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद.
श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय यांची आम्ही नेहमीच वाट पाहत असतो. आपली मतं, सूचना, अभिप्राय आम्हाला जरूर जरूर कळवा. आपली मराठी 210@gmail.com हा आमचा ईमेलचा पत्ता आहे आणि यावर आपण आपले अभिप्राय कळवायचे आहेत. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
अभिजात मराठी, आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात, अभिजात,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.